उत्पत्ती प्रकरण 4. काईन आणि हाबेल. आदामाने आपली स्त्री हव्वा हिला जाणिले. ती गर्भवती होऊन तिने काईनास जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुष संतान लाभले आहे. नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल यास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोख तुझवर आहे, करिता तू त्यास दाबात ठेव. मग काईनाचे त्याचा भाऊ हाबेल ह्याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले. मग परमेश्वराने काईनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे, तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. तू जमिनीची मशागत करीशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही इतका भारी आहे. पहा, ह्या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टीपुढून लपलेला असेन, मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार, आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करील असे होईल. परमेश्वर त्यास म्हणाला, तर मग जो कोणी काईनास ठार मारील त्याचा सातपट सूड घेण्यात येईल, आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खूण नेमून दिली. काईनाचे वंशज. काईन परमेश्वरापुढून निघाला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला. काईनाने आपल्या बायकोस जाणिले आणि ती गर्भवती होऊन तिला हनोख झाला. काईनाने एक नगर बांधिले, त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरून हनोख असे ठेविले. हनोखाला इराद झाला, इरादाला महुयाएल झाला, महुयाएलास मथुशाएल झाला, आणि मथुशाएलास लामेख झाला. लामेखाने दोन बायका केल्या, पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला. आदा हिला याबाल झाला. तो पाल देऊन राहणारे व गुरेढोरे पाळणारे यांचा मूळ पुरुष झाला. त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो तंतुवाद्ये व वायुवाद्ये वाजवणाऱ्या सर्वांचा मूळ पुरुष झाला. सिल्ला हिलाही तुबलकाईन झाला. तो तांब्याची व लोखंडाची धारेची सर्व प्रकारची हत्यारे घडवणारा झाला. आणि तुबलकाईनास नामा नावाची बहीण होती. लामेख आपल्या बायकास म्हणाला, आदा आणि सिल्ला तुम्ही माझी वाणी ऐका. लामेखाच्या बायकांनो, माझ्या भाषणाकडे कान द्या. एका पुरुषाने मला घाय केला, एका तरुणाने मला प्रहार केला, म्हणून मी त्याला ठार मारले. काईनाबद्दल सातपट सूड घ्यावयाचा तर लामेखाबद्दल 77 पट घेण्यात येईल. शेथाचे वंशज. आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणिले आणि तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेथ ठेविले. ती म्हणाली, काईनाने हाबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. शेथ याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेविले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले.